विषय आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. फक्त परिचयाचाच नाही, परंतु चांगल्याच परिचयाचा आहे. कारण त्या गोष्टीतून मुक्तता मिळवण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्नशील असतो. परंतु तरी सुद्धा पाहिलं जातं की ज्यावेळेस बऱ्याच वेळा प्रयत्न करून मुक्तता मिळत नसेल तर तो प्रयत्न आपण सोडून देतो. परंतु जसं म्हटलं जातं, प्रयत्ना अंती परमेश्वर, म्हणजेच प्रयत्न जर आपण करत राहिलो तर सिद्धी ही निश्चितच मिळेल. पण हा विषय असा आहे की या विषयातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत किंवा स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येक जण आणि प्रत्येक वयोगटाप्रमाणे आपापल्या परीने या विषयात गुरफटला गेलेला आहे. म्हटलं जातं की मनुष्य हा असा प्राणी आहे की त्याच्या समोर तुम्ही कसंही जरी वागलात तरी सुद्धा तो नाव ठेवेल. कारण म्हटलं जातं की समाजामध्ये लोकांचे विचार इतके विभिन्न आहेत की आपण चांगलं केलं तरी नाव ठेवतील, वाईट केलं तरी नाव ठेवतील, काहीही नाही केलं तरी सुद्धा काही ना काही बोलतील. त्यावर एक गोष्ट आपण लहानपणी ऐकत असतो की ज्यामध्ये लोक लाज काय म्हणतं आणि आपल्याला कसं नुकसान होतं या गोष्टीतून दिसून येईल. गोष्ट अशी की एक वडील आणि मुलगा गरीब स्थितीमध्ये होते. त्यांच्याकडे फक्त एक गाढव होतं, ज्या गाढवाच्या आधारे ते आपले जीवन निर्वाह करत होते. परंतु एक परिस्थिती अशी आली की त्यांना तो गाढव विकायचा होता. मग तो गाढव विकण्यासाठी दोघही वडील आणि मुलगा आपल्या बरोबर गाढवाला घेऊन चालले. तिघही चालत होते, गाढवही चालत होता, वडीलही चालत होते आणि मुलगाही चालत होता. मग त्यावेळेस थोडा दूर अंतरावर गेल्यानंतर ज्यावेळेस लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं तो लोक आपसात म्हणायला लागले, पहा किती विचित्र लोक आहेत, गाढव बरोबर आहे आणि त्याच्यावर कुणीच बसून जात नाहीये. मग त्यावेळेस मुलांनी विचार केला की आपले वडील वयस्कर आहेत, मग आपण त्यांना गाढवावर बसू. मग वडील गाढवावर बसून जाय लागले. थोडं अंतर गेल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा चर्चा ऐकू आली की अरे पहा, वडील किती निर्दयी आहेत, आपल्या छोट्या मुलाला चालवतायत आणि स्वतः मात्र आरामशीर गाढवावर बसून चाललेले आहेत. मग ही चर्चा ऐकल्यानंतर वडिलांना विचार आला की अरे हे लोक खरंच बोलतायत, वडील गाढवावरून उतरले आणि वडिलांनी मुलाला गाढवावर बसवलं. त्याचप्रमाणे पुन्हा ते थोडस अंतर चालून गेले. मग थोडस अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा तीच चर्चा झाली की अरे पहा, मुलगा कसा आहे, स्वतः चालू शकतो, वडील इतके म्हातारे झालेत आणि वडिलांना तो चालवतोय. मग पहिल्या दोन घटनेअनुसार मग मुलांनी आणि वडिलांनी काय केलं, दोघही त्या गाढवावर चढून बसले. आणि चढून बसल्यानंतर जेव्हा ते थोडं अंतर पुढे गेले, मग त्या दोघांनाही गाढवावर बसलेलं पाहून पुन्हा चर्चा ऐकण्यात आली की अरे पहा, दोघं किती निर्दयी आहेत, बिचाऱ्या गाढवावर एवढं मोठं ओझं ठेवून चाललेत, दोघंच्या दोघं बसलेत, ते वजन बिचारं किती ओढेल किंवा कशा पद्धतीने त्यांना घेऊन जात असेल. ही चर्चा ऐकल्यानंतर मग पुन्हा दोघं खाली उतरले. दोघांनी एक आसपास पाहून एक बांबू शोधला, त्या गाढवाचे दोन्ही पाय बांधले आणि त्या गाढवाला लटकवून ते दोघही चालायला लागले. जसं ते गाढवाला घेऊन चालायला लागले त्याचबरोबर पुन्हा चर्चा सुरू झाली की अरे पहा, किती मूर्ख लोक आहेत, हे गाढवाला उचलून चाललेले आहेत. त्यावेळेस लक्ष न देता ते दोघं वडील आणि मुलगा पुढे चालायला लागले. चालता चालता असं झालं की रस्त्यामध्ये एक छोटासा पूल आला. त्या पुलावर चालत असताना जसं गाढवाची सवय आपल्याला माहितीये की काही कालांतराने त्याला मातीत लोळण्याची इच्छा होते, त्याच पद्धतीने त्याच वेळेस गाढवाला नेमकं लोळण घेण्याची इच्छा झाली आणि त्या गाढवाने मग आपले पाय हलवायला सुरुवात केली. जसेही त्यांनी पाय हलवले तर दोघांच्या हाताने ती बांबू सटकली आणि गाढव जाऊन नदीत पडलं आणि ते पाण्याबरोबर वाहून गेलं. दोघही मुलगा आणि वडील एकमेकाला पाहत राहिले की अरे हे काय झालं, काय झालं असेल किंवा का झालं हे तुम्हीही समजला असाल. म्हणजेच पहा, लोकलाज या पद्धतीने जर आपण चालायला लागलो तर आपण कोणतंही कार्य केलं तरी लोक हे निश्चितच नाव ठेवणार आहेत. त्यासाठी म्हटलं जातं की लोकलाजचा विचार न करता आपण चांगल्या पद्धतीने आपल्या चांगल्या संस्कृतीला बरोबर घेऊन आणि आपली मनाची इच्छा किंवा मन जे काही सांगत असेल त्या पद्धतीने जर आपण कार्य करत गेलो तर कुठल्याही प्रकाराने आपल्याला तणाव येणार नाही. पण तणाव कधी येईल, जर आपण लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार केला तर. हे सर्वात मोठं कारण आहे. आणि त्याही पेक्षा अजून एक कारण म्हणजे असं की कोणतीही घटना घडली तर आपण पाहतो की जगामध्ये बरेच असे लोक आहेत तुम्हीही असाल, आपणही असू, पण त्या ठिकाणी जे काही घटना घडतात आपण त्या आपल्या मनामध्ये दाबून ठेवत असतो. दाबून ठेवून सुद्धा किती वेळ ठेवणार, कधी ना कधी तर त्याला बाहेर काढावंच लागेल. परंतु जितकं आपण ते आतमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतो, ते एक्सप्रेस करत नाही किंवा लोकांसमोर प्रगट करत नाही, तर त्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला तणाव येत जातो. का? तर आतमध्ये दाबून ठेवलेली जी काही घटना आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला मानसिक रूपाने त्रास देत असतात. मग असा विचार येईल की आपण नेमकं कोणासमोर ह्या गोष्टी सांगायच्या. ऑफिसमध्ये जाल तो बॉस हा स्ट्रिक्ट आहे, त्याच्यासमोर आपल्याला काहीच बोलता येत नाही. घरात यावं तर पत्नीही स्ट्रिक्ट आहे, वेळेची पाबंद आहे, कर्म तिला अक्युरेट पाहिजे, कोणती वस्तू ज्या ठिकाणून घेतली त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. म्हणजे मग घरात असो किंवा ऑफिसमध्ये असो, प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या मनाची स्थिती मग प्रगट करू शकत नाही. मग त्यामुळे काय होतं की आपण त्या गोष्टी आपल्या मनामध्ये दाबत राहतो आणि हा सगळ्यात मोठा जो मानसिक तणाव उत्पन्न करण्याला कारण ठरतं. पहिले जे कारण आहेत त्यापासून कधी आपण मुक्तता पाळू शकतो किंवा मुक्तता मिळवू शकतो, परंतु हे जे शेवटचं कारण आहे की ज्या गोष्टी मनात दाबण्याचा आपण प्रयत्न करतो हा सगळ्यात हानिकारक आहे. कारण एक तर हा रोग मानसिक आहे, दुसरं जितक्या गोष्टी आपण दाबून ठेवत जातो त्या काही काळापुरत्या आपल्यामध्ये दाबून राहतील, परंतु कालांतराने त्याचा विस्फोट होईल. जसं कुकर आहे, ज्यावेळेस आपण गॅसवर ठेवतो म्हणजेच गर्मीनी त्यामध्ये त्या ठिकाणी प्रेशर वाढत जातो किंवा त्याचा दबाव वाढत जातो. काही काळापुरतं तो दबाव त्या ठिकाणी साठवला जातो, परंतु कालांतराने ज्यावेळेस दबावाचं प्रमाण वाढतं त्यावेळेस ती शिट्टी वाजते. त्याच पद्धतीने जितक्या काही गोष्टी आपण आतमध्ये दाबत राहू, काही कालांतरापर्यंत आपण आतमध्ये दाबत दाबत आपल्याला शांत ठेवतो, परंतु कालांतराने ज्यावेळेस दाबण्याची शक्ती आपली नष्ट होऊन जाईल त्यावेळेस मात्र त्याचा विस्फोट होतो आणि तो खूप मोठा हानिकारक ठरतो. मग इतकं मोठं नुकसान करण्यापेक्षा जिथून त्याची सुरुवात होते त्या सुरुवातीलाच जर आपण थांबवलं तर निश्चितच आपण तणावमुक्त होऊ शकतो. कारण तणाव हा काही खूप मोठा शब्द नाहीये किंवा तणाव हा बाहेरून येणारा नाहीये, तणाव हा आपल्या आंतरिक रूपाने प्रगट होणारा आहे. कारण तणाव म्हणजेच काय? तणाव या शब्दाला जर आपण खरोखरीच अर्थ पाहायचं म्हटलं तर आपल्या मनातून किंवा आपल्या आंतरिक स्वरूपातून प्रत्येक घटनेला जे काही आपण प्रतिउत्तर देत असतो, जी प्रतिक्रिया करत असतो किंवा जी रिस्पॉन्स आपण करत असतो त्या पद्धती अनुसारच तणाव आपल्यामध्ये येत असतो. कारण प्रत्येक घटना जी आपल्या समोर घडत असते त्याला प्रतिउत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं यासाठी आपण रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजेच पहा, रिस्पॉन्सिबल हा एकच शब्द असा आहे की जो तणावमुक्त किंवा तणावयुक्त आपल्याला बनवत असतो. कारण घटनेला आपण बदलू शकत नाही, घटनेला आपण थांबवू शकत नाही, परंतु येणाऱ्या घटनेला कोणत्या पद्धतीने आपण रिस्पॉन्स केलं पाहिजे त्या पद्धती अनुसारच आपण त्याला व्यवस्थित हँडल करू शकतो. म्हणजेच पहा, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच प्रतिउत्तर किंवा प्रतिक्रिया देण्याची जी योग्यता आहे, ही योग्यता जर सकारात्मक रूपामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण तणावमुक्त राहू शकतो. परंतु ही ऍबिलिटी किंवा ही योग्यता जर नकारात्मक असेल तर त्या ठिकाणी आपण तणावयुक्त होत जातो. म्हणजेच तणाव हा बाहेरून येत नसून आपल्या आंतरिक स्वरूपाने तो उत्पन्न होतो. आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करताना आपली विचारसरणी असेल त्या विचारसरणी अनुसारच आपण त्याला सामोरे जात असतो. उदाहरण पाहायचं म्हटलं, समजा आपण ऑफिसमध्ये बरेच लोक काम करतोय, काम करत असताना अचानक आपले बॉस येतात आणि अचानक विनाकारण, काहीही कारण नाही, काहीही चूक नाही, परंतु सर्वांवर ओरडतात किंवा सर्वांना रागवतात. त्यावेळेस आपण पाहतो की समोरून येणारी जी काही क्रिया आहे त्याला जी प्रतिक्रिया आपण सर्वजण देत असतो ती सर्वांची एकसारखी नसते. कारण काही जण म्हणतील जाऊ द्या यांची सवयच आहे, काही जण म्हणतील जाऊ दे बडबड करतात, काहींची प्रतिक्रिया अशी असेल की आपण त्या ठिकाणी घाबरतोय, आपला बॉस आहे आपण त्याला प्रतिउत्तर द्यायला नाही पाहिजे म्हणून तो शांत बसेल. काही जण घाबरतील, काही जण रडायलाही लागतील आणि काही जण एकदम दुर्लक्ष करतील. म्हणजे पहा, घटना ही एक आहे, सगळ्यांसमोर एकसारखीच आहे, परंतु प्रत्येकाची प्रतिउत्तर देण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे काहींना त्या ठिकाणी तणावाचा अनुभव होईल, काही ठिकाणी तणावाचा अनुभव होणार नाही. याच पद्धतीने आपण जर प्रत्येक येणाऱ्या घटनेला पॉझिटिव्ह रीत्याने जर प्रतिउत्तर दिलं किंवा प्रतिक्रिया दिली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी तणावमुक्त बनू शकतो. म्हणजेच पहा, प्रतिक्रिया ही नकारात्मक असेल म्हणजेच त्या ठिकाणी तणाव हा निश्चितच असेल. आज आपण पाहतो आहे तरी तणाव, नाहीतरी तणाव. जसं एखादा व्यक्ती गरीब आहे, दरिद्री आहे, धन नाही म्हणून त्याला तणाव आहे. त्याच पद्धतीने दुसरीकडे एखादा श्रीमंत व्यक्ती जो धनाढ्य आहे, ज्याच्याजवळ संपत्ती भरपूर आहे, तो सुद्धा तणावग्रस्त आहे. कशामुळे? की जी काही संपत्ती माझ्याकडे आहे त्याला मी कशी सांभाळू, त्यासाठी मी काय करू, त्यामुळे तो म्हणजे संपत्ती आहे तरी सुद्धा तो तणावग्रस्त आहे. आणि दुसरा ज्याला संपत्ती नाही म्हणून तो तणावग्रस्त आहे. त्याचबरोबर काहींना सत्ता आहे, काहींना कुर्सी मिळाली आहे, तरी सुद्धा ते तणावग्रस्त आहे की आता आपण काय करायचं. आणि दुसरीकडे ज्याला खुर्ची किंवा पद मिळालं नाही तो सुद्धा त्या ठिकाणी तणावग्रस्त आहे. त्याचबरोबर काही लोकांना प्रशासन चालवण्यासाठी तणाव आहे तर काही लोकांना प्रशासनामुळे तणाव आहे. म्हणजेच आजचं जग किंवा आजचा समाज असा आहे, त्याला मिळालं तरी तणाव, नाही मिळालं तरी तणाव, आहे तरी तणाव, नाहीये तरी तणाव. म्हणजेच तणाव हा अंगसंग राहणारा एक स्वरूप बनून गेलेला आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचं काम आपण स्वतः करू शकतो. कारण पद्धत किंवा विधी हा समोरचा व्यक्ती देऊ शकतो, परंतु त्याप्रमाणे वागणं किंवा त्या पद्धतीने आपली जीवनशैली चालवणं हे जर आपण केलं तर निश्चित या ठिकाणी आपण तणावमुक्त होऊ शकतो. परंतु आज आपण पाहतो की तणाव हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये हळूहळू आतल्या आत पोखरत चाललेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला त्याचा काय दुष्परिणाम होत आहे याचा विचारही येत नाहीये. कारण तणाव हा जितका सहज, सोपा आणि सरळ वाटतो तितकाच तो भयानकही आहे. कारण या तणावाचा दुष्परिणाम आपल्या प्रत्येक प्रकाराने होत असतो. त्यासाठी आपण पाहतो की काही एक स्तरांवर या तणावाचा दुष्परिणाम होत असतो. त्यामध्ये पहिला स्तर ज्याच्यावर सर्वात प्रथम आणि सर्वात जास्त दुष्परिणाम होतो तो म्हणजे आपण स्वतः, ज्यालाच आपण व्यक्तिगत स्तर असं म्हणू शकतो. या व्यक्तिगत स्तरामध्ये आपण स्वतःला एक प्रकारे तणावाच्या ग्रस्तामध्ये घेऊन येतो. त्यापैकी जर पहिल्या स्तराचा विचार करायचं म्हटलं तर व्यक्तिगत स्तरामध्ये तीन प्रकाराने आपल्यावर याचा परिणाम होतो. तो म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्यावर, स्वतःच्या स्वभावावर आणि स्वतःच्या मनस्थितीवर. कारण आपण पाहतो की जो व्यक्ती तणावग्रस्त असेल तो नेहमी दुखी असेल, निराश असेल किंवा त्याला कुठले ना कुठले आजार सतत चालू असेल. कारण आपण पाहतो की तणाव आहे म्हणजेच त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. कारण जे काही आपण विचार करत असतो त्या विचारांचा सर्वात पहिला प्रभाव हा आपल्या शरीरावर होत असतो. म्हणूनच म्हटलं जातं की तणावामुळे आज जगातील 80% आजार वाढत चाललेले आहेत. किंवा जितके काही आजार आहेत त्याचं मूळ कारण म्हणजेच तणाव. त्यापैकी आपल्याला जर काही आजार असतील किंवा काही मानसिक किंवा शारीरिक रोग असतील तर त्याचं मूळ कारण म्हणजेच आपलं तणाव. दुसरं जसं म्हटलं की स्वभाव. आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला टेन्शन येतं किंवा तणावग्रस्त स्थितीमध्ये आपण ग्रासले जातो त्यावेळेस आपला स्वभाव हा चिडचिडा बनतो. आपल्यामध्ये राग वाढत जातो किंवा आपल्यामध्ये ईर्ष्याही वाढत जाते. आपण दुसऱ्याला द्वेष भावनेनी किंवा घृणा भावनेनी पाहत जातो. एक तणाव अनेक अवगुणांची उत्पत्ती करतो, ज्यामुळे आपला स्वभाव जो की चांगला आहे, जो ओरिजिनल स्वभाव आहे, तो बदलून त्या ठिकाणी पर स्वभाव किंवा दुःखदायी स्वभाव बनत जातो. म्हणजेच आपल्याच विचारांचा आपल्या स्वभावावर खूप सखोल परिणाम होतो आणि आपण गुणांपासून दूर होऊन अवगुणांच्या अधीन होत जातो. म्हणजेच अधिकारी न बनता आपण स्वतः अधीन होत जातो. चांगल्या गोष्टीच्या नाही पण अवगुणांच्या अधीन होत जातो. हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम तणावाचा होत जातो. त्यानंतर तिसरं म्हणजे आपली मनस्थिती. ज्यावेळेस आपण तणावग्रस्त होतो त्यावेळेस सर्वात महत्वाचं मनस्थितीवर जो परिणाम होतो तो म्हणजे असं की मनाची एकाग्रता त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते. दुसरी गोष्ट अशी की या तणावामुळे आपली स्मरण शक्ती ही नष्ट होत जाते. त्याचबरोबर आपली निर्णय शक्ती ही ढासळायला लागते किंवा आपण प्रत्येक घटनेप्रमाणे व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही. या तीन गोष्टी घडण्याला कारण म्हणजेच तणावामुळे आपली स्थिती ही कन्फ्यूज होत जाते. जेव्हा आपलं मन कन्फ्यूज होते त्याच वेळेस आपली एकाग्रता नष्ट होते, आपली मेमरी पॉवर नष्ट होते आणि डिसिजन सुद्धा आपण व्यवस्थित घेऊ शकत नाही. अशा पद्धतीने व्यक्तिगत स्तरावर सुद्धा या तणावाचे दुष्परिणाम होत जातात. त्याचबरोबर या तणावाचे आपले पारिवारिक स्तरावर सुद्धा परिणाम होत जातात. ते असे की ज्यावेळेस आपण तणावग्रस्त असतो आणि एखादा व्यक्ती आपल्याला येऊन प्रेमाने काहीतरी विचारतो पण त्याला आपण रागाने प्रतिउत्तर देतो किंवा त्याला एकदम झिटकारून देतो, ज्यामुळे परिवारातील जी संबंध आहेत ते संबंध सुद्धा बिघडत जातात. इतकंच नव्हे की पारिवारिक स्तरामध्ये सुद्धा आपण काय करतो की मग ते घरातलं असो किंवा मग ऑफिसमधलं असो, एका ठिकाणचा तणाव आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, त्यामुळे त्या ठिकाणचे जे काही संबंध आहेत ते संबंध सुद्धा बिघडत जातात. म्हणून म्हटलं जातं की पारिवारिक संबंधामध्ये किंवा संबंधाच्या रूपाने सुद्धा त्या ठिकाणी दुष्परिणाम आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर समाजामध्ये राहताना सुद्धा सामाजिक स्तरावर सुद्धा आपल्या तणावाचे दुष्परिणाम होत असतात. जसं आपण तणावग्रस्त होऊन एखाद्या सामाजिक कार्यामध्ये जातो, समाजामध्ये सर्व काही हसत खेळत असतील आणि आपण त्या ठिकाणी एकदम चेहरा लहान करून किंवा एखाद्या गोष्टीच्या चिंतेत राहून एखाद्या कोपऱ्यात जर उभं राहिलो तर त्यासाठी त्यामध्ये सुद्धा समाजामध्ये लोकांमध्ये वावरताना ज्या प्रकारचा अनुभव आपण घ्यायला पाहिजे, ज्या आनंदाचा आपण अनुभव करायला पाहिजे, तो त्या ठिकाणी करू शकत नाही. कारण आपण जर टेन्शन मध्ये असेल तर जे कोणी लोक आपल्याला बघतील त्यांना सुद्धा वाटेल अरे ह्याला काय झालं, हा टेन्शन मध्ये काय, म्हणजेच का त्यांची खुशी थोड्या वेळापुरती का होईना आपल्यामुळे नष्ट होत जाते. म्हणजेच समाजामध्ये राहत असताना सुद्धा आपल्या तणावाचा परिणाम हा दुसऱ्यांवर होत असतो. इतकंच नव्हे तर आपल्या तणावाचा परिणाम हा जड वस्तूंवर सुद्धा होत असतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या तणावाचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्या मनावर होत असतो, दुसरा आपल्या शरीरावर होतो, मग मन आणि शरीर या दोघांमुळे जे काही व्हायब्रेशन बनतात त्याचा परिणाम वातावरणावर होतो, त्या वातावरणामध्ये जे कोणी व्यक्ती येतील त्या व्यक्तींवरही त्याचा दुष्परिणाम होतो आणि त्याचबरोबर त्याचा दुष्परिणाम हा वस्तूंवरही होत असतो.
प्रकाशे धड़ाड़े जगा से अंग